इहो आहे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो त अचो प्रोग्राम बुधौं उम्मीद जो सड। साथियों आऊं अवां जी मेज़बान नौशी नमजद अवां जी खिदमत में हाजिर आहियां। मुंजी तरफा अवां सबनी के सलाम कबूल थिए। उम्मीद आहे त अवां सबनी खुदा ताला जे फजलो करम सां ठीक हुंदा। त साथियों हिन खां पहिरें त अॼु जो प्रोग्राम शुरू थिए पहिरें प्रोग्राम जी तफ़सील ॿुधी वठो। प्रोग्राम जो आगाज़ हिकु रुहानी गीत सां कंदासूं ऐं इन्हीअ खां पोइ ॿारनि जे लाइ बाइबल कहाणी पेश कई वेंदी ऐं साथियो इन्हीअ खां पोइ ख़ुदा ताला जो ख़ादिम यूनस भट्टी बाइबल मुक़दस मां ख़ुदा ताला जो कलाम पेश कंदा ऐं आख़िर में हिकु रुहानी गीत पेश कयो वेंदो। साथियो उमेद आहे त अॼु जे प्रोग्राम जे करे अव्हां सभई ख़ुदा खां बरकत हासिल कंदा। त अचो प्रोग्राम जो आगाज़ हिन रुहानी गीत सां कयूं था।
में हूं घट अल्लाह कयो कुर्ब मौला پیارا بارو سبنی کے خدا تعالی جے نالے میں مجھے طرف کا سلام قبول تھیے۔ پیارا بارو ہانے وقت آہے تا اساں بائبل کہانی بدھوں۔ امید آہے تا اواں کے اج جی بائبل کہانی پسند ایندی، تا اچو پیارا بارو بائبل کہانی بدھوں۔ پیارا بارو اج جی کہانی آہے یعقوب جو دھوکو کھائن، ہکڑی ملائک سا مل وڑن، ایک ڈگھو ڈگھو سبق۔ پیارا بارو جد یعقوب حاران شہر میں رہو پیو ہو تا ہن چاہیو تھے تا وہ لابن جی دھی راکھل سا شادی کرے۔ انہی لائے ہن لابن کے چیو تا جے کدھیں تو پینجی دھی راکھل کے موسا پرنائیں دے تا آؤں 7 سال تو وٹ کم کندس۔ لابن سندس اوہا گال قبول کئی۔ پیارا بارو شادی وارے ڈی ہی کنوار کے یعقوب وٹ آندو، جیے تا انہی ملک جو دستور ہو تا کنوار جے منہ تھلے نقاب سا ڈھکیل ہوندو ہو، جیے سندس منہ کوپ نہ ڈسی سکے۔ سو انہن جی شادی تھی وئی، پر پوئے جڑے یعقوب سندس نقاب ہٹائے ڈٹھو تا سندس کنوار راکھل نہ ہوئی جنسا ہن پیار تے کیو۔ اوہا راکھل جی وڈی بھیڑ لیا ہوئی جنسا کھیس کا بھی محبت نہ ہوئی۔ پیارا بارو تدے یعقوب ڈاڈو پریشان تھی ویو، سوچائی تا سانس دھوکو تھی ویو آہے، جتوڑے کہ ہن بھی پہنجی پیے سا بالکل ایئے ہی دھوکو کیو ہو۔ پر لابن کھیس چیو تا اساں جے ملک میں ایہو رواج نہ آہے تا وڈی ویہارے ننڈی پرنائی جے۔ آؤں راکھل بھی توکھے ڈیندس، پر انہی لائے توکھے 7 سال بیا موں وٹ کم کرنو پوندو۔ یعقوب اوہا گال قبول کئی، راکھل سا سندس شادی تھی وئی۔ پیارا بارو پہنجے مامی لابن جے 20 سالن تائیں خدمت کرن کھا پوئے یعقوب کھے پہنجو خاندان مال ملکیت ملی ویو۔ سو ہو حاران شہر ماں ہلیو ویو، پہنجے وطن کنان ڈاہاں موٹین دے رستے تے ہن ہک خبر بدھی جے کھیس ججارے چھجو۔ ہن بدھو تا سندس وڈو بھا عیسو پہنجو 400 مانن سا گڈ اچی رہو آہے۔ یعقوب کھے یاد اچی ویو تا عیسو کھیس قتل کرن جی دھمکی دینی ہوئی۔ پیارا بارو انہی رات یعقوب پینجی گھر واری کے ندی کھاں پار ٹپائے چھڈیو، جدیں تا پان دعا گھرن لائے پوئتے رہی پیو۔ جدیں یعقوب اکیلو ہو تدیں ہن محسوس کیو تا کہ مانو کھیس پکڑے ورتو آہے۔ یعقوب انہی اجنبی مانو سا صبح تائیں مل وڑندو رہو، اوہ مانو خدا جو ملائک ہو۔ ان یعقوب کے برکت جنی ऐं संदसि नालो बदिलाए इसराइल रखियो। जॾहिं इसराइल ईसू सां मिलियो तॾहिं हिकु ॿिए सां सुलह करे छॾियाऊं। प्यारा ॿारो उमेद आहे त तव्हांखे अॼु जी कहाणी तमामु पसंदि आई हूंदी।
अॼु दुनिया में तमामु घणा माण्हू रुहानी इल्म जी तलाश में आहिनि। उहे हिन परेशान कुन दुनिया में ख़ुशी ऐं सुकून जा तलबगार आहिनि। ऐं ख़ुशख़बरी ही आहे تا بائبل مقدس تہاں جی زندگی جے مقصد کے ظاہر کرے تھی۔ اے ڈبلیو آر تے اسیں تہاں کے خدا جو کلام سکھاریندا آہوں جے کو پہنجی شاہدی پان آہے۔ خط لکھن لائے اساں جو پتو نوٹ کرے وٹھو۔ انچارج پروگرام امید جو سڈ، پوسٹ باکس نمبر 32، لاہور، پاکستان۔ سامعین، تہاں اساں جو پروگرام انٹرنیٹ تے بھی بدھی سکو تا۔ اساں جی ویب سائٹ آہے www.awr.org۔
سامین، آؤں اواں جو پانجو خادم یونس بھٹی اج وری پروگرام امید جی سڈ میں خدا تعالی جے کلام مقدس سان گڈ اواں جی خدمت میں حاضر تھیو آیا۔ منجی طرفا خداوند یسوع المسیح میں اواں سبنی کے سلام قبول تھیے۔ سامین، जीअं त अव्हां खे ख़बर आहे, असां पंहिंजे ईमान खे वधाइण लाइ पंहिंजी रोज़ाना जी रुहानी ग़िज़ा हासिल कंदा आहियूं। रुहानी ख़ुराक खां मुराद कलाम मुक़दस आहे। कलाम मुक़दस रोज़ाना असां पढ़ंदा आहियूं ऐं ॿुधंदा आहियूं। इन्हे खां असांजो ईमान वधे थो ऐं असां रुहानी तौर ते मज़बूत थींदा आहियूं ऐं असां अबलीस जा मुक़ाबला करण वारा थी वेंदा आहियूं। साइमीन, अॼु असां कलाम मुक़दस मां यहूदा जेको हज़रत यसू अल मसीह जो हिकिड़ो हवारी हो उन जी बाबति सिखंदासूं। इहो जेको यसू अल मसीह हज़रत ईसा जो हिकिड़ो हवारी हो, इहो पैसे खां रुपए पैसे खां घणो प्यार कंदो हो ऐं हर वक़्तु इन जे अंदरि लालच जी सोच पैदा थींदी रहंदी हुई। हिकिड़े ॾींहुं हुन वक़्त जा यहूदी सरदार कहाइन यसू अल मसीह खे पकड़वाइण जा मनसूबा ठाहिण दा रहंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं उन्हनि यहूदा जेको यसू अल मसीह जो हवारी हो उन खे सॾु कयईं ऐं उन खां हिकिड़ी डील कयईं कि बाबा जेकॾहिं तूं पंहिंजे उस्ताद यसू खे असांजे हथ में ॾियारंदे, उन खे पकड़वाईंदे, उन खे जलाईंदे, कठ उन खे असांजे हवाले कराईंदे त पोइ तोखे असां इहा इनाम ॾींदासूं। हुन रुपए पैसे जे लालच में अची यसू अल मसीह जे हवारीअ यहूदा नामी शख़्स उन्हनि खां हा कई ऐं उन्हनि खां यसू अल मसीह जे पंहिंजे उस्ताद जे रत जी क़ीमत वठे छॾी हुई, उन जी जान जी मुआवज़ो वठे छॾियो हो। या हुन शागिर्द जे लालच जे करे, बदनीयतीअ जे करे हुन इहा रक़म वठे छॾी हुई, या यहूदा जेको आहे उन खे इहा ख़बर कोन पई त हू अहिड़ो हिकिड़ो मकरूह कमु करे रहियो आहे। पंहिंजे लालच में अची हू पंहिंजे खुदावन खे चांदीअ जे 30 सिकनि में विकिरे रहियो आहे, जेको हुन वक़्त जे हिकिड़े ग़ुलाम जी क़ीमत हूंदी हुई। हुन वक़्त जे हिकिड़े मज़ूर ग़ुलाम जी क़ीमत 30 सिका चांदी जा हूंदी हुई, त हुन पंहिंजे उस्ताद जी बा उहा ई साॻुनी क़ीमत वरिती हुई। या ॾिसो, एतिरी घटि क़ीमत में, एतिरे घटि पैसनि में हुन पंहिंजे उस्ताद खे, पंहिंजे ख़ुदावंद खे विकिरे छॾियो हो, पंहिंजे निजात ॾींदे खे, पंहिंजे निजात ॾियण वारे खे, ॾींदड़ खे हुन जेको आहे 30 चांदी जे सिकनि में खपाए छॾियो हो। हुन उन्हनि 30 सिकनि जे बदिरां पंहिंजे उस्ताद खे उन्हनि जे हथ ॾिनो हो। उन खां पोइ उन खे ख़बर हुई कि ही मुंहिंजे उस्ताद खे क़तल करे छॾंदा, ही मुंहिंजे उस्ताद खे मारे छॾंदा, ही यसू अल मसीह खे जीअन कोन ॾींदा। पोइ बा यहूदा जेको आहे हुन 30 सिकनि जे लालच में अंधो थी वियो। हुन पंहिंजे खुदावन, पंहिंजे उस्ताद, असांजे निजात ॾींदड़ खुदावन यसू अल मसीह खे जो सौदो करे छॾियो हो। साइमीन, बलाखर हुन लालची यहूदा हिकिड़े ॾींहुं पंहिंजे उस्ताद, असांजे निजात ॾींदड़ ख़िदामत यसू अल मसीह खे यहूदी अफ़वाज़ जे हवाले कयईं। हुन उन्हनि खे चयईं कि हलो मूंसां गॾु जिते यसू अल मसीह रहे थो, ऐं हुन खे बोसो ॾींदसि, ऐं उन खे चुमंदसि। जंहिं माण्हू खे आऊं चुमां, तव्हां समुझी वञिजो कि इहा ई यसू अल मसीह आहे, तव्हां उन खे जले वठिजो। हिकिड़े ॾींहुं यसू अल मसीह पंहिंजे हवारियुनि सां गॾु बाग़े गस्तमनी में मौजूद हो। यहूदा यहूदी सिपाहियुनि सां गॾु, हिकिड़ी वॾे माननि जे मेड़ सां गॾु हुन बाग में अची रसियो ऐं यसू अल मसीह खां गले मिलियो, उन खे बोसो ॾिनई। उन खां पोइ यहूदी सिपाहियुनि यसू अल मसीह खे झले वरितो ऐं इन खे पंहिंजी क़ैद में वठे हुतां खणे आया ऐं पंहिंजी जेका हुन वक़्तु यहूदीअनि जे हिकड़े अदालत लॻंदी हुई वॾी अदालत लॻंदी हुई हुते यसू अल मसीह ते मुक़दमो हलायई। हुन मुक़दमे में बलाख़िर यसू अल मसीह खे मौत जी सज़ा ॾिनी वई। जॾहिं इहा मुक़दमो ख़तमु थियो त हुन अदालत में वॾे बुत वारो माण्हू दौड़े दौड़े चीखंदे चीखंदे चवणु लॻो, ऐं कैफ़ा ऐं कैफ़ा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, ही जे माण्हू खे तव्हां सज़ा ॾिनी आहे इहा बेकसूर आहे। ऐं पंहिंजे लालच में चांदी जे सिकनि जे लालच में इन खे बधरायो आहे, हीउ बेकसूर आहे, इन खे आज़ाद करे छॾियो। पर हुननि चयईं की असांजो छा वञे, तूं जान तुंहिंजा कम जाननि। जॾहिं यहूदा ॾिठो की मुंहिंजी ॻाल्हि नथा मञनि त हू पोइ यसू अल मसीह जे कदमनि ते किरे चवणु लॻो, मालिक ऐं उस्ताद मूंखे माफ़ करे छॾ, ऐं तूं ख़ुदा ताला जो पुटु आहीं, तूं पंहिंजे पान खे इन्हनि जी क़ैद मां रिहाई ॾियार, आज़ाद कराए छॾ पंहिंजे पान खे। पर यसू अल मसीह उन खे ॾिसे सोचण लॻो की हिन दिलि सां पंहिंजे गनाह सां तौबा कोन कई आहे, इन खे दिलि सां पशेमानी कोन्हे, ही रुगो मथां मथां चवे पियो। यसू अल मसीह उन खे प्यार सां ॾिसंदे ॾिसंदे उन ते का बि कावड़ न कई, ऐं उन खे चयईं की आऊं इन्हे लाइ पैदा थियो आहियां, ऐं इन्हे लाइ ई हिन दुनिया में आया आहियां। छो जो यसू अल मसीह ॾिसी रहियो हो की हिन जी अखियुनि में सदाकत कोन्हे, हिन खे का बि पशेमानी न आहे की आऊं ख़ुदा ताला जे पुठ खे टीह चांदी जे सिकनि जे बदिरां बदिराए छॾियो आहे। ऐं हुन हाल में हर को माण्हू हैरान परेशान थी वियो के यसू अल मसीह जो पंहिंजे बदिराइण वारे खे हुन माण्हू सां इहो रवैयो चांदीअ जे टीह सिकनि में इन खे विकामे छॾियो आहे। हुन माण्हू खां बि यसू अल मसीह जो रवैयो एतिरो सुठो आहे। ॿिए पासे जॾहिं यहूदा जॾहिं ॾिठई की मुंहिंजी मिनत ऐं समाजत ऐं रोयन जो को बि असर न थियो आहे, त उहे हाल में हुन पंडाल में इहा चवण लॻो की हाणे तमामु देर थी चुकी आहे। इहा चवंदे चवंदे दौड़े हुन पंडाल सां ॿाहिरि निकिरी वियो। हुन पंहिंजे पान में इहा महसूसु कयो ऐं पंहिंजी अखियुनि सां पंहिंजे उस्ताद खे सूलीअ ते सलीब ते टंगे कोन ॾिसी सघंदसि। इन पशेमानी में हुन शागिर्द ॿाहिरि निकिरे पंहिंजे पान खे फाई ॾेई छॾी कि आऊं इन लाइक़ु आहियां कि आऊं चांदीअ जे टीह सिकनि जे लालच में पंहिंजे उस्ताद ख़ुदा ताला जे पुटु असांजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसू अल मसीह खे विकामे छॾियो आहे। साइमीन, हिन पशेमानीअ में हिन यहूदा जेको यसू अल मसीह जो हवारी हो पंहिंजी गुनाह जे करे पंहिंजी ग़लतीअ जी पशेमानीअ में पंहिंजे पान खे फाई ॾेई छॾी ऐं पंहिंजे पान खे ख़तमु करे छॾियई। साइमीन, हिते अवां ॾिठो आहे त जीअं माण्हू कंदो ईअं माण्हू भरंदो। जेकॾहिं यहूदा पंहिंजे उस्ताद खे विकामियो हो त हुन बि पंहिंजे पाण खे फांसी ते चाढ़े छॾियो हो ऐं हू चांदीअ जा 30 सिका जेका हुन यसु अल मसीह जी क़ीमत वरती हुई हू 30 चांदी जा सिका हुन अदालत में उछले छॾिया हुआ त पोइ हुन वक़्त जे हाकमनि हू चांदीअ जे 30 सिकनि सां हिकिड़ी ज़मीन जो टुकड़ो ख़रीद करे हुते हिन जी लाश खे दफ़नाए छॾियई। साइमीन, जेकॾहिं असां यहूदा जी ज़िंदगीअ सां उन जे अमल सां पंहिंजे पाण खे तब्दील कयूं, सोचियूं त हुन हिकिड़े बेगुनाह खे, हिकिड़े बेऐब खे, हिकिड़े पाक खे, ख़ुदावंद यसू अल मसीह खे, पंहिंजे निजात ॾींदड़ खे चांदी जे 30 सिकनि जे बदिरां विकामे छॾियो हो, त हुन जो पंहिंजो हाल कहिड़ो थियो। उहा चांदी जा 30 सिका उन जी क़बर जे लाइ कमु आया, त साइमीन पंहिंजी मौत जे लाइ कमु अचण वारी शइ जेकी आहे हुन जे बदिरां हुन पंहिंजे उस्ताद खे विकामे छॾियो। साइमीन, ऐं उमीद थो कयां कि अॼु असां कलाम मुक़दस मां यहूदा जी स्टोरी, यहूदा जी कहाणीअ ॿुधी आहे ऐं असांखे इहा समझ में अची वियो आहे कि असांजे निजात ॾींदड़ खे कीअं धोखे सां चांदी जे 30 सिकनि जे बदिरां हुन जे हिकिड़े शागिर्द वका में छॾियो हो, पर असांजो निजात ॾींदड़ ख़िदामंद यसू अल मसीह सलीब ते चढ़ण खां पोइ, दफ़न करण खां पोइ टे ॾींहं मुर्दनि मां जी उथियो ऐं अॼु बि जीरो आहे, अॼु बि असांजी मदद जे लाइ मौजूदु आहे, अॼु बि असांखे ओतिरो ई प्यार करे थो, अॼु बि असांखे हिमत कुवत ताक़त ॾे थो। इहो आहे असांजो निचा ॾींदड़, पर अॼु असां वटि टाइम आहे कि असां हुन यहूदा जी ज़िंदगीअ सां सबक सिखंदे हुए पंहिंजे निजात ॾींदड़ ख़िदामंद यसू अल मसीह ते ईमान आणियूं ऐं पंहिंजी ज़िंदगी यसू अल मसीह जे हथनि में ॾेई छॾियूं, जीअं त असां बि यसू अल मसीह वांगुरु हमेशह जी ज़िंदगी जा हक़दार थी सघूं, असां हुन मौत सां बची सघूं जेका गुनाहनि जेका ॾोहनि जे बदिले में असांखे रोज़े आख़िरत मिलंदी, हुन बाह सां बची सघूं ऐं हमेशह जी ज़िंदगी जा हक़दार थी वञूं। अॼु फ़ैसिले जी घड़ी असांजे हथ में आहे, अॼु फ़ैसिले जो वक़्तु आहे, असां वटि टाइम आहे कि असां हींअर जो हींअर पंहिंजे ॾोहनि खां, पंहिंजे गुनाहनि खां तौबा घुरूं, ख़ुदा ताला खां मुआी घुरूं। ख़ुदा ताला असांखे मुआफ़ करण लाइ हर वक़्तु तयारु आहे ऐं असां पंहिंजी ज़िंदगी ख़ुदा ताला जे हथनि में ॾेई छॾूं। ख़ुदा ताला जे कलाम मुक़दस जे वसीले सां अॼु असां पंहिंजी बरकतनि सां मालामाल थियूं। अमीन। अचो त दुआ घुरूं। कुदुस कुदुस रबुल आलमीन, तू जेको आसमानी ख़ुदावंद आहीं, तू जेको ज़मीन ऐं आसमान जो ख़ालिक़ु मालिक आहीं, ऐं आज़ज़ी इंकसारीअ सां तुंहिंजे सुंदर क़दमनि में झुकंदे हुए तोखां तुंहिंजो रहम घुरां थो ऐं तोखां मिनत थो कयां कि तूं असांजे दास्ता नदास्ता गुनाहनि से माफ़ करे छॾ ऐं हिन वक़्तु जेका बि मुंहिंजी आवाज़ ॿुधे रहिया आहिनि, तूं उन्हनि खे पंहिंजे पाक रूह जे वसीले सां, पंहिंजी कुदरत सां, पंहिंजे रहम सां मालामाल करे छॾ ऐं उन्हनि जे ज़हननि खे खोले छॾ कि उहो अॼु जे कलाम जे वसीले सां पंहिंजी ज़िंदगियूं तब्दील करे सघनि। ऐं ऐं बाप आसमानी, जेकॾहिं उन्हनि में या उन्हनि जे ख़ानदाननि में को बीमार आहे, को परेशान आहे, को मुसीबत में आहे, को बदहाल आहे, त तूं पंहिंजी कुदरत सां इहा बीमारी, तंग दस्ती, परेशानी, मुसीबत इन वक़्तु हींअर जो हींअर ख़तम करे छॾ, छो जो ईअं करण जी तूं कुदरत रखे थो। इहा सभु कुझु घुरां थो पंहिंजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसू अल मसीह जे वसीले सां। आमीन।
एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफ़ा प्रोग्राम उम्मीद जो सॾु पेश कयो वियो। उमेद आहे त अव्हां सभिनी खे प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। साथियो, असीं चाहियूं था त अव्हां पंहिंजे ख़तनि जे ज़रिए हिन प्रोग्राम खे बहितर ठाहिण लाइ पंहिंजे क़ीमती राय सां असांखे आगाह कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि हिन प्रोग्राम जे बारे में ॿुधायो। ख़त लिखण लाइ असांजो पतो इंचार्ज प्रोग्राम उमेद चौसठ पोस्टबॉक्स नंबर 32 लाहौर पाकिस्तान। साथियो, अवां इहो प्रोग्राम इंटरनेट ते बि ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org। साथियो, सुभाणे वरी साॻे टाइम साॻी फ्रीक्वेंसी ते मिलंदासूं। हाणे पंहिंजी मेज़बान नौशीन अमजद खे इजाज़त ॾिजो। ख़ुदा ताला निगहबान।